नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. राज्यसभेने आज 20 राज्यांमधल्या 59 सदस्यांना निरोप दिला. उपसभापती हरिवंश, HD देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांचा यात समावेश आहे. या निरोप समारंभादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय लोकशाहीत या सदस्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील असं नमूद केलं. संसद हे अर्थपूर्ण चर्चांचं एक असं व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक सदस्य महत्त्वपूर्ण योगदान देतो आणि या प्रवासात त्यांना समृद्ध करणारे तसंच आव्हानात्मक असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात असं ते म्हणाले. राजकारणात कधीच पूर्णविराम नसतो. भविष्यकाळात नेहमीच नव्या संधी दडलेल्या असतात आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये प्रत्येक सदस्याचा अनुभव आणि योगदान हे सदैव मोलाचं ठरेल असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
ये राजनीति में कोई फुल स्टॉप नहीं होता है. भविष्य आपका भी इंतजार कर रहा है और आपका अनुभव, आपका योगदान राष्ट्र जीवन में हमेशा हमेशा बना रहेगा. आदरणीय देवगौड़ा जी, आदरणीय खड़गे जी, आदरणीय शरद पवार जी, ये ऐसे वरिष्ठ लोग हैं जिनके जीवन का आधे से अधिक उम्र संसदीय कार्य प्रणाली में गई है.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं ई कॉमर्स क्षेत्रात ग्राहकांच्या हक्काचं उल्लंघन आणि अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याप्रकरणी अनेक संस्थांवर कारवाई केल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत दिली. 2020 पासून कायदेशीर मापनशास्त्र विभागाने चुकीच्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या अशा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला 997 नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत पीडित ग्राहकांना 1,440 कोटी रुपयांचा परतावा मिळवून देण्यात आला असून ग्राहक व्यवहार विभागाची ही सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक असल्याचं जोशी यांनी सांगितलं. राज्यात प्लॅस्टिक किंवा तत्सम फुलांवर बंदी घालणारी विशेष अधिसूचना काढली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. आमदार प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. प्लॅस्टिकची फुलं विकणाऱ्या बाजारपेठांवर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला दिले जातील. तसंच अशा फुलांचा वापर सजावटीसाठी करणाऱ्या मंगल कार्यालयांवरही कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. April 2025 ते January 2026 या कालावधीत एकल वापर प्लॅस्टिकच्या बंदीचं उल्लंघन करणाऱ्या 3,390 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून 1.5 कोटी रुपयाचा दंड वसूल केल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. राज्यातल्या विविध अभ्यासक्रमांसाठी मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीतला केंद्र सरकारचा वाटा थेट त्या संस्थांच्या खात्यात जमा करता येईल का याबाबत केंद्राच्या समितीबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढू असं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी आज विधान परिषदेत दिलं. याबाबत आमदार किशोर दराडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या शिष्यवृत्तीतला राज्य सरकारचा वाटा कुठेही प्रलंबित नसून केंद्राचा वाटा यावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे असंही सिरसाट यांनी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 337 बलिदान स्मरण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज श्री क्षेत्र तुळापूर इथल्या संभाजीराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी या मुकजोत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत सहभागी झाल्या होत्या. तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत पवार यांनी माहिती घेऊन ही कामं दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. परभणी जिल्ह्यात आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी आणि महावीर जयंती हे सण नागरिकांनी आनंदात आणि उत्साहात साजरे करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यावेळी उपस्थित होत्या. नांदेड इथं आज ज्ञानियांचा राजा मोगरा फुलला हा विशेष आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम सायंकाळी कुसुम सभागृहात होणार आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात 2 दिवसात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. उद्या 19 मार्च रोजी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.